मैं एक छोटे शहर में हूँ।
Ich bin in einer kleinen Stadt.
मैं एक बेकरी ढूंढना चाहता हूँ।
Ich möchte eine Bäckerei finden.
बेकरी कहाँ है?
Wo ist die Bäckerei?
मैं एक आदमी से पूछता हूँ।
Ich frage einen Mann.
मुझे माफ करें, बेकरी कहाँ है?
Entschuldigung, wo ist die Bäckerei?
आदमी मुस्कुराता है।
Der Mann lächelt.
वो कहता है, ये निकट है।
Sagt, es ist nah.
मैं बेकरी जा रहा हूँ।
Ich gehe zur Bäckerei.
ये एक अच्छा स्थान है।
Es ist ein schöner Ort.
मैं रोटी की गंध महसूस करता हूँ।
Ich rieche Brot.
ये ताज़ा है।
Es ist frisch.
मुझे कुछ कुकीज़ चाहिए।
Ich möchte einige Kekse.
बेकरी वाला खुश है।
Der Bäcker ist glücklich.
मैं कुकीज़ खरीदता हूँ।
Ich kaufe Kekse.
मैं बेकरी वाले को धन्यवाद देता हूँ।
Ich danke dem Bäcker.
मैं घर खुश हूँ।
Ich gehe glücklich nach Hause.
मियामी में एक कुत्ता खो गया।
In Miami ist ein Hund verschwunden.
कुत्ते का नाम मैक्स था।
Der Name des Hundes war Maximal.
मैक्स एक छोटे भूरे कुत्ते थे।
Max war ein kleiner brauner Hund.
उसका मालिक लूसी उसे बहुत प्यार करती थी।
Sein Besitzer, Lucy, liebte ihn sehr.
एक दिन लूसी ne मैक्स को पार्क में ले जाया।
Eines Tages nahm Lucy Max mit in den Park.
मैक्स ne पार्क में कई अन्य कुत्तों को देखा।
Max sah viele andere Hunde im Park.
वो खेला और दौड़ा उनके साथ।
Spielte und rannte mit ihnen.
Lucy बहुत खुश थी।
Lucy war sehr glücklich.
अचानक मैक्स भाग गया।
Plötzlich rannte Max weg.
Lucy ne उसका नाम जोर से पुकारा।
Lucy rief seinen Namen laut.
पार्क के चारों ओर लोग उसे देख रहे थे।
Die Leute um den Park schauten sie an.
मैक्स कुछ समय बाद वापस आया।
Max kam nach einiger Zeit zurück.
लूसी ne मैक्स को कसकर गले लगाया।
Lucy umarmte Max fest.
वो बहुत राहत मिली।
Sie war sehr erleichtert.
मियामी की रहस्य की कहानी खुशहाल खत्म हुई।
Das Miami Mysterium endete glücklich.
एक समूह के दोस्तों ने मैराथन के लिए प्रशिक्षण लेने का निर्णय लिया।
Eine Gruppe von Freunden beschloss, für einen Marathon zu trainieren.
वे फिट और स्वस्थ रहना चाहते थे।
Sie wollten fit und gesund bleiben.
हर सुबह वे पार्क में मिले।
Jeden Morgen trafen sie sich im Park.
वे कुछ जंपिंग जैक्स के साथ गर्म हुए।
Sie wärmen sich mit ein paar Hampelmännern auf.
उसके बाद उन्होंने दौड़ना शुरू किया।
Nachdem sie angefangen hatten zu laufen.
दोस्त एक साथ फिनिश लाइन की ओर भागे।
Die Freunde rannten zusammen in Richtung Ziellinie.
उन्होंने एक दूसरे को दौड़ के दौरान प्रोत्साहित किया।
Sie haben sich während des Laufs ermutigt.
जैसे दौड़ जारी रही, उन्होंने मजबूत महसूस किया।
Als das Rennen weiterging, fühlten sie sich stärker.
आखिरकार उन्होंने फिनिश लाइन को पार किया और जश्न मनाया।
Schließlich überquerten sie die Ziellinie und feierten.
वे अपनी उपलब्धि पर गर्वित थे।
Sie waren stolz auf ihre Leistung zusammen.
एक छोटे शहर में दो बच्चे सारा और जेम्स नाम के साथ मिलकर हर दिन खेलते थे।
In einer kleinen Stadt haben zwei Kinder namens Sarah und James jeden Tag zusammengespielt.
उन्होंने निकटवर्ती जंगल में रोमांच का आनंद लिया, एक ऐसा स्थान जो आश्चर्यों से भरा है।
Sie genossen Abenteuer im nahegelegenen Wald, einem Ort voller Wunder.
जैसे जैसे साल बीतते गए, उनकी मित्रता गहरी होती गई, भले ही बढ़ने की चुनौतियों के बावजूद।
Als die Jahre vergingen, vertiefte sich ihre Freundschaft trotz der Herausforderungen des Erwachsenwerdens.
उन्होंने रहस्य, हंसी और सपने साझा किए, जो उन्हें और भी अधिक जोड़ते हैं।
Sie teilten Geheimnisse, Lachen und Träume, die sie noch mehr verbanden.
हालांकि, जब वे हाई स्कूल में दाखिल हुए, नए दोस्त उभरने लगे।
Als sie die High School betraten, begannen neue Freunde zu entstehen.
ये परिवर्तन सारा को कभी-कभी छोड़कर महसूस कराता है, जो उसे दुखी करता है।
Diese Veränderung ließ Sarah sich manchmal ausgeschlossen fühlen, was sie traurig machte.
James, हालांकि, सहायक था और अक्सर उसे उनके मजबूत बंधन की याद दिलाता था।
James war jedoch unterstützend und erinnerte sie oft an ihr starkes Band.
आखिरकार, वे स्नातक हुए और विभिन्न कॉलेजों में गए, लेकिन उनकी दोस्ती मजबूत बनी रही।
Schließlich haben sie ihren Abschluss gemacht und sind an verschiedene Hochschulen gegangen, aber ihre Freundschaft blieb stark.
एक छोटे गांव में जो पहाड़ों के बीच में बसा है, भाषा ने दैनिक जीवन की कपड़े बुनाई की।
In einem kleinen Dorf, das in den Bergen liegt, webte die Sprache den Teppich des täglichen Lebens.
हर शब्द ने इतिहास का भार उठाया, पूर्वजों की कहानियों की गूंज सुनाई दी।
Jedes Wort trug das Gewicht der Geschichte und heilte die Geschichten von längst verstorbenen Vorfahren wieder.
बच्चों ने इन परंपराओं को जीवित रखने में महत्वपूर्ण भूमिका निभाई, उन्हें पीढ़ियों के माध्यम से अनुवाद करते हुए.
Kinder spielten eine bedeutende Rolle bei der Erhaltung dieser Traditionen, indem sie sie über Generationen hinweg übersetzten.
ये केवल वे शब्द नहीं थे जो उन्होंने बोले, बल्कि वो nuances और inflections थे जिन्होंने उनकी पहचान को आकार दिया.
Es waren nicht nur die Worte, die sie sprachen, sondern auch die Nuancen und Intonationen, die ihre Identität prägten.
भाषा एक जीवंत इकाई थी, लगातार विकसित होती और इसके बोलने वालों की आवश्यकताओं के अनुरूप ढलती थी.
Sprache war ein lebendes Wesen, das sich ständig weiterentwickelte und den Bedürfnissen seiner Sprecher anpasste.
हर पीढ़ी के साथ नए शब्द उभरे, उनके समुदाय के शब्दकोश को समृद्ध करते हुए.
Mit jeder Generation sind neue Wörter entstanden, die den Wortschatz ihrer Gemeinschaft bereichern.
ये शब्द सिर्फ संचार उपकरण नहीं थे, वे पहचान और विरासत के संकेत थे.
Diese Wörter waren nicht nur Kommunikationsmittel, sie waren Marker für Identität und Erbe.
बुजुर्गों की फुसफुसाहटों के बीच प्रत्येक स्वर की महत्ता युवाओं के दिलों में गहराई से गूंजती थी.
Mitten in den Flüstern der Ältesten hallte die Bedeutung jeder Silbe tief in den Herzen der Jugend.
इस प्रकार भाषा परंपरा का एक पात्र और भविष्य का एक पुल था जो अतीत को वर्तमान से जोड़ता था.
So war Sprache sowohl ein Gefäß der Tradition als auch eine Brücke zur Zukunft, die die Vergangenheit mit der Gegenwart verbindet.
एक युग में जो तेजी से तकनीकी प्रगति द्वारा विशेषता है, कृत्रिम बुद्धिमत्ता के नैतिक प्रभाव एक महत्वपूर्ण चिंता के रूप में उभरे हैं.
In einer Ära, die durch rasanten technologischen Fortschritt gekennzeichnet ist, sind die ethischen Implikationen der künstlichen Intelligenz als ein zentrales Anliegen aufgetaucht.
जब मशीनें अधिक से अधिक स्वायत्त होती जाती हैं, तो जिम्मेदारी और निर्णय लेने से संबंधित प्रश्न उठते हैं.
Wenn Maschinen zunehmend autonom werden, tauchen Fragen zur Verantwortlichkeit und Entscheidungsfindung auf.
जब एल्गोरिदम परिणामों पर नियंत्रण करते हैं जो मानवीय जीवन को गहराई से प्रभावित करते हैं, तो कौन जिम्मेदार है?
Wer ist verantwortlich, wenn Algorithmen Ergebnisse bestimmen, die das menschliche Leben tiefgreifend beeinflussen?
पारिस्थितिक तंत्रों के भीतर पक्षपाती के लिए संभावनाएं इसकी संरचनाओं की गंभीर जांच की आवश्यकता को अनिवार्य करती हैं.
Das Potenzial für Vorurteile innerhalb dieser Systeme erfordert eine rigorose Untersuchung ihrer Rahmenbedingungen.
इस प्रकार नैतिक AI विभिन्न विषयों में सहयोग की आवश्यकता होती है जो नैतिकज्ञों, इंजीनियरों और समाजशास्त्रियों से दृष्टिकोणों को सम्मिलित करता है.
So erfordert ethische KI die Zusammenarbeit zwischen verschiedenen Disziplinen, indem sie Perspektiven von Ethikern, Ingenieuren und Soziologen einbezieht.
ऐसी जटिलताओं का समाधान न करने में समाज के लिए खतरनाक परिणाम हो सकते हैं.
Das Versäumnis, solche Komplexitäten anzugehen, kann gefährliche Auswirkungen auf die Gesellschaft haben.
जैसा कि हम इस जटिल परिदृश्य की ओर नेविग करते हैं, सतर्कता हमारे नैतिक ढांचे को मार्गदर्शन में प्रमुख बन जाती है.
Während wir diese komplexe Landschaft navigieren, wird Wachsamkeit entscheidend, um unsere ethischen Rahmen zu leiten.
निष्कर्ष में, AI का भविष्य हमारी क्षमता पर निर्भर करता है, जो तकनीकी प्रगति को नैतिक जिम्मेदारी के साथ मिलाता है.
Zusammenfassend lässt sich sagen, dass die Zukunft der KI von unserer Fähigkeit abhängt, technologischen Fortschritt mit ethischer Verantwortung zu verknüpfen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.